इब्री लोकासपत्र अध्याय 3. यास्तव पवित्र बंधूंनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो, आपण स्वीकारिलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे लक्ष लावा. तो आपल्या नेमणाऱ्याशी विश्वासू होता, तसा मोशेही देवाच्या सर्व घराण्यात विश्वासू होता. जितक्याने घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान आहे, तितक्याने हा मोशापेक्षा अधिक वैभवास योग्य मोजिलेला आहे. प्रत्येक घर कोणीतरी बांधिलेले असते आणि सर्व वस्तू करणारा देव आहे. जे पुढे सांगावयाचे होते त्याच्या साक्षीसाठी त्याच्या सर्व घराण्यात मोशे हा सेवक या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त हा पुत्र असा त्याच्या घरावर होता. आपण आपल्या आशेसंबंधी भरोसा व आपला अभिमान शेवटपर्यंत दृढ राखिल्यास त्याचे ते घर आपण आहो. यावरून
आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्राएल लोकांनी चिथावणी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मने कठीण करू नका.
तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून मला पारखले आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली, त्यामुळे त्या पिढीला कंटाळून मी म्हणालो, हे सर्वदा भ्रांत मनाचे लोक आहेत, त्यांनी माझे मार्ग जाणिले नाही. त्याप्रमाणे मी रागाने शपथ पाहून म्हणालो, हे माझ्या बरोबर 20वा भोगावयाचे नाही.
बंधुजन हो, या शास्त्र लेखात पवित्र आत्म्याने म्हटल्याप्रमाणे जिवंत देवाला सोडून द्यावे असे अविश्वासाचे दुष्टमन तुम्हातील कोणाचेही होऊ नये म्हणून जपा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत एकमेकास तुम्ही प्रतिदिवशी बोध करा, यासाठी की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरिला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला अंशभाग आहे. असे म्हटले आहे,
आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर चिथावणीत केल्याप्रमाणे तुम्ही आपले मने कठीण करू नका.
यात सांगितलेले ऐकून चिथावणारे ते कोण होते? मोशाच्या हस्ते मिसरातून निघालेले सर्वच नवत काय? 40 वर्षे तो कोणास कंटाळला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यास नव्हे काय? शपथ वाहून कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विश्रामस्थानी येणारच नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यासच की नाही? तर अविश्वासामुळे त्याच्याने आत येवले नाही असे आपल्याला दिसून येते.